अरे चला चला पटापट, अरे अब्बा सगळी मंडळी पाहुणे रावळे जमा झाले, चला लग्न व्हायचं अजून काही आडे होणी लावले उगस मुंडावळी नीट घालणार काय करीत होता आतमध्ये असं तुझा तर गायरा त्यासारखा कारभार वहिनी बस असं करा सुरू बसा 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 असा माझा गडबड होती की नाही गोंधळी बुवा नमस्कार
नमस्कार नमस्कार
का हो गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे
गोंधळ मांडलेला आहे
हा समय तो समय एक झाला
एक झाला
ड्युटी दीपमाळ पाजळली
पाजळली
आई भवानीचा गोंधळ मांडलेला आहे
बरोबर आहे
गोंधळ हा घालावा लागतो
बरोबर आहे
का हो गोंधळी बुवा
बोला
पण गोंधळ का म्हणून घालावा लागतो
गोंधळ याच्यासाठी घालावा लागतो
हा
पाच पळ्या तेल जळ
हा
भक्ताचं संकट टळ
शाबास
गोंधळ जर घातला तर भक्ताच्या मागची इडापिडा तळून जाते घरातला सगळा गोंधळ मिटला जातो म्हणून गोंधळ घालावा लागतो
अरे बापरे म्हणजे माझा गोंधळ घातला नाही पण अजून
गोंधळी बुवा अजून नाही गोंधळ घातला
एवढंच त्रास होतोय
त्रास नाही माझ्या बाचा पण अजून
सोडून ताप येतो ह्यांना
नाही नाही तापाचा जाऊ द्या माझ्या बापाचा पण गोंधळ घातलेला नाही
बापाचा भी नाही
नाही
अरे बापरे मग
अरे बापरे काय झालं आज्याचा पण गोंधळ घातला नाही
आज्याचा पण नाही
नाही
माझ्याचा गोंधळ कवा
आजा मेल्यावर मसनात गेल्यावर लाकडं रचल्यावर पाच गोंधळी बोलून गोंधळीच्या
कडला
कडला
चांगला आहे की मग
काय
झाला विनोदाचा भाग
झाला
हा गोंधळ म्हणजे घातलाच पाहिजे
पाहिजे
आणि हा लग्नातला गोंधळ आहे
बर
म्हणून आई भवानीला गोंधळाला बोलवायची आहे
खरे
तिच्या नावाचा गजर करूया
हा
आई राजा
सदानंदीचा
गोंधळी बुवा
बोला
आता विनोदाचा भाग जरा बाजूला जातो तुमचं चालू द्या
काय हरकत नाही
आता वाजव काय टून टून तुझं
गोंधळी बुवा पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे
गोंधळ मांडलेला आहे
ह्या आई भवानीला गोंधळाला बोलवायची आहे
बरोबर आहे
कशी बर
कशी
बोलवूया
बोलूया
धोका
ಗೊಂದಲ ಮಾಡಿ ಲಗ ಅಂಬ ಗೊಂದಲ.